जीएसटी आणि उलट शुल्क अर्थात आरसीएम. जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायदा अंमलात आला. सर्वसाधारणपणे या कायद्याअंतर्गत जो पुरवठा करणारा करदाता वस्तू वा सेवांचा पुरवठा करतो त्याने निर्देशित दराने पुरवठा घेणाऱ्याकडून वस्तू व सेवा कर गोळा करून सरकारी खजिन्यात जमा करायचा असतो. तथापि काही निर्देशित केलेल्या व्यवहारांमध्ये कायद्याने ही जबाबदारी पुरवठा करणाऱ्याऐवजी पुरवठा घेणाऱ्यावर निश्चित केली आहे. यामुळे वस्तू वा सेवा स्वीकारणारी व्यक्ती वा संस्था या कायद्याखाली नोंदीत नसली तरी ही जबाबदारी वस्तू व सेवा कायद्याखाली नोंदणी करून सदर उत्तरदायित्व पार पाडावे लागते. यासाठी किमान पुरवठा मर्यादा असण्याची आवश्यकता नाही. 1 रुपयाचा पुरवठा देखील पुरेसा असतो. थोडक्यात ज्यावेळी पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे पुरवठा घेणाऱ्याकडून वस्तू व सेवा कर गोळा करून सरकारी खजिन्यात भरणा करण्याचे उत्तरदायित्व पुरवठा स्वीकारणाऱ्याकडे कायद्याअंतर्गत वर्ग होते त्या प्रक्रियेला उलट शुल्क अर्थात रिव्हर्स चार्ज बेसिस असे म्हणतात. त्यासाठी वस्तू वा सेवा स्वीकारणारी यात उलट शुल्क कायद्याप्रमाणे वस्तू किंवा सेवा घेणारा त्यावरचा कर भरतो. वस्तू किंवा सेवेची विक्री करणारा कर भरत नाही. नावातच उलट शुल्कचा अर्थ आहे. वस्तू सेवा कर उलट प्रक्रियेने वसूल करणे म्हणजे उलट शुल्क. ह्या पद्धतीमध्ये वस्तू किंवा सेवा विक्री करणारा कर भरत नाही तर कर भरण्याची जबाबदारी वस्तू किंवा सेवा खरेदी करणाऱ्यावर असते. एका वाक्यात उलट शुल्काची व्याख्या अशी की कर वसूल करून भरण्याची जबाबदारी वस्तू किंवा सेवा खरेदी करणाऱ्यावर असते. वस्तू सेवा कर कायद्याप्रमाणे वस्तू किंवा सेवा घेणारा त्यावरचा कर पुरवठा करणाऱ्याला देतो आणि वस्तू किंवा सेवा पुरवठा करणारा इनपुट क्रेडिटचा फायदा घेऊन कर भरतो. इनपुट क्रेडिट म्हणजे काय ते पाहू. इनपुट कर कलम 2 म्हणजे काय. इनपुट कर म्हणजे केंद्रीय कर म्हणजे CGST, राज्य कर म्हणजे SGST, एकात्मिक कर म्हणजे IGST किंवा केंद्रशासित प्रदेश कर म्हणजे UTGST जो नोंदणीकृत व्यक्तीला करण्यात आलेल्या वस्तू किंवा माल किंवा सेवांच्या किंवा दोन्हींच्या पुरवठ्यांवर आकारला जातो. यामध्ये रिव्हर्स चार्ज आधारित अदा केलेला कर आणि वस्तूंच्या आयातीवर आकारलेले एकात्मिक कर म्हणजे IGST, वस्तू किंवा माल आणि सेवा कर यांचा समावेश आहे. संयुक्त कर आकारणी अंतर्गत अदा केलेला कर यात अंतर्भूत नाही. इनपुट कर क्रेडिट क्लेम केव्हा करता येतो. वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यानंतर त्याचा उपयोग व्यवसाय करण्यासाठीच वापरला जातो. वैयक्तिक कारणासाठी वापरला तर हा क्लेम करता येत नाही. 1. कर बीजक किंवा डेबिट नोट खरेदी करा. 2. प्राप्त वस्तू किंवा सेवा. 3. जमा केलेल्या किंवा सशुल्क खरेदीवर कर आकारला जातो. 4. कर जमा केल्यावरच ITC वर दावा केला जाऊ शकतो. 5. निर्यात. 6. कागदपत्र. इलेक्ट्रॉनिक रोख किंवा क्रेडिट वस्तू सेवा कर कायदा अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट. ITC चा लाभ प्राप्त करून घेण्यास कोणत्या अटी आवश्यक आहेत. ITC चा म्हणजे इनपुट क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने खालील 4 अटींची पूर्तता केली पाहिजे. ए. नोंदणीकृत करपात्र व्यक्तीच्या ताब्यात कर बीजक किंवा कर बिल किंवा डेबिट नोट किंवा विहित केल्यानुसार असे इतर कर अदा केलेले दस्तऐवज असले पाहिजेत. बी. करपात्र व्यक्तीला वस्तू किंवा माल आणि किंवा सेवांची प्राप्ती होणे आवश्यक आहे. सी. पुरवठाकर्त्याने पुरवठ्यावर आकारण्यात आलेला कर शासनाला प्रत्यक्ष अदा केला पाहिजे. आणि डी. करपात्र व्यक्तीने कलम 39 अंतर्गत विवरण सादर केले असले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती वस्तू आणि सेवा करांतर्गत येते तेव्हा इनपुट कर क्रेडिट उपलब्ध होते. GST कायदा याचा अर्थ पुरवठादार, एजंट, निर्माता, ई कॉमर्स ऑपरेटर इत्यादी असल्यास इनपुट क्रेडिटचा दावा करण्यास पात्र आहात. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय. ITC हा कर आहे जो व्यवसाय करताना खरेदीसाठी भरतो. करदायित्व कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ जेव्हा एखादा व्यापारी ग्राहकांना विक्री करतो तेव्हा वस्तूंच्या HSN कोड आणि स्थानाच्या आधारे वस्तू सेवा कर गोळा केला जातो. इनपुट क्रेडिटचा दावा केव्हा करता येईल आणि काही उदाहरण पुढील लेखात पाहूया. GST आणि उलट शुल्क अर्थात RCM हा लेख लिहिला होता ॲडव्होकेट प्रतिभा देवी पुणे यांनी.